संध्याकाळी कामाची सुट्टी झाली, मला प्यायची धुंदी आली, त्यात भेटला एक मैत्र ज्वाली, दोघांनी तीन बाटल्या केल्या खाली, डोकं धुंद झालं, डोळ्यावर चढली लाली, मग आमची स्वारी झुकत झुकत निघाली, अग काय सांगू पुढची भानगड भानगड, अग दार उघड अग दार उघड अग दार उघड अग दार अग दार उघड सखे दार उघड अग दार उघड अग दार दार उघड सखे दार उघड अग दार उघड सखे दार अग दार उघड अग दार उघड सखे दार उघड अग दार हासडलो, तोंडाला येईल ते काहीतरी बडबडलो, आबरू गेली म्हणून ढस ढसा रडलो, कान धरला मनी तरफडलो, आणि सुटकेसाठी पोलिसाच्या पाया मी पडलो, पडत झडत आलो मी घराकड घराकड, अग दार उघड सखे दार उघड अग दार उघड अग दार दार उघड अग दार उघड अग दार उघड अग दार कंकणाला आरसा कशाला आपण उद्यापासून बघा ह्या आनंदाला, आता नको तुझी बडबड अग बडबड, दारू घड सखे दारू घड अग दारू घड अग दारू अग दारू घड अग दारू घड सखे दारू।